रेडिओ सिटी 91.1 तुम्ही ऐकत आहात माझ्या म्हणजे आरजे शोजो शुनाली सोबत. आज आपल्यासोबत आहेत आपले एक्सपर्ट डॉक्टर प्रदीप गर्गे सर, जे होमिओपॅथिक तज्ज्ञ आहे आणि आज ऑटिझम अवेअरनेस डे हा ऑब्झर्व केला जातो. उपचार काय केले जाऊ शकतात त्याबद्दल जाणून घ्यायचं आहे.
ऑटिझम किंवा ऑटिस्टिक स्पेक्ट्रम डिसऑर्डर हा मज्जातंतूंच्या म्हणजे न्यूरो डेव्हलपमेंटल संबंधित विकार आहे आपण बघितलंच आहे. याची लक्षणं ही प्रत्येक पेशंटनुसार वेगवेगळी असतात, त्यामुळे ह्याचे जे उपचार आहेत ते पेशंटनुसार केले जातात. ऑटिस्टिक मुलांच्या लक्षणानुसार त्यांना स्पीच थेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, सेन्सरी इंटिग्रेशन थेरपी किंवा बिहेव्हिअर थेरपी देता येते. या सर्व थेरपींबरोबर होमिओपॅथिक औषधांचे उपचार जर दिले तर ऑटिस्टिक मुलांचा विकास लवकर होतो, कारण होमिओपॅथी ही व्यक्तीनुसार औषधोपचार करणारी उपचार पद्धती आहे.
धन्यवाद सर ही माहिती दिल्याबद्दल. आणि त्याबरोबरच ऑटिझम बद्दल अनेक गैरसमज सुद्धा आहेत.
ऑटिस्टिक व्यक्ती त्या जन्मभर बोलू शकत नाहीत किंवा सामान्य व्यक्तीसारख्या त्या जगू शकत नाहीत. या मुलांना भावना नसतात, बौद्धिक दृष्ट्या ते अक्षम असतात, ते स्वतंत्रपणे जगू शकत नाहीत किंवा आपल्या पायावर उभे राहू शकत नाहीत, असे अनेक गैरसमज आहेत. परंतु आता सांगितल्याप्रमाणे जर त्यांना योग्य उपचार पद्धती लवकरात लवकर मिळाली तर ते बोलू शकतात, सामान्य जीवन जगू शकतात.
निश्चितच यासाठी तुम्ही लावून लवकरात लवकर डॉक्टरांचा जे आहे सल्ला घ्या, कन्सल्ट करा त्यांना आणि उशीर करू नका. समाज काय म्हणाला याचा विचार करत ना बऱ्याचदा आपण आपल्या आयुष्यातील खूप महत्वाचा वेळ जो आहे तो वाया घालवत असतो आणि या विवंचनेत असतो की होईल की नाही सगळं व्यवस्थित होतं. जेव्हा तुम्हाला त्या गोष्टी जाणवतात तेव्हा लवकरात लवकर जाऊन एक्सपर्टची अडवाईस घेणं फार गरजेचं आहे. तुम्ही ऐकत आहात रेडिओ सिटी 91.1. स्टे ट्यून्ड.